अशी खिडकी मागी उभी राहू नको, पाहून मला थोडं लाजू नको.